आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यातल्या नागरिकांना दिलेली आश्वासनं पूर्ण करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. वायव्य मुंबई मतदारसंघातले खासदार रवींद्र वायकर यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली. कांदा निर्यातीवरचं शुल्क रद्द करण्याची राज्य सरकारची केंद्राकडे मागणी. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हनं केलेल्या व्याज दर कपातीमुळे देशातल्या शेअर बाजारात मोठी घसरण. आणि आकाशवाणीतर्फे नवी मुंबईत प्रमुख भारतीय भाषांमधल्या कवितांचं संमेलन. राज्यातल्या शेतकरी युवा वर्ग ज्येष्ठ नागरिक वंचित घटकांना दिलेली आश्वासनं पूर्ण केली जातील. शासनाच्या सुरू असलेल्या योजना बंद होऊ देणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. राज्यपालांच्या अभिभाषणावरच्या चर्चेला ते उत्तर देत होते. ते म्हणाले,
ही जी आश्वासनं आम्ही दिलेली आहेत, ज्या ज्या योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत, एकही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही. त्या लाडक्या बहिणींनी महायुतीवर प्रेम दाखवलं, हे अधिवेशन संपल्याबरोबर डिसेंबर महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये आम्ही टाकतो.
लाडकी बहीण योजनेतल्या अपात्र लाभार्थ्यांना काढून टाकण्याचे सूतोवाचही त्यांनी केलं. शेतकऱ्यांकडून विजेचं बिल घेणार नाही असं ते म्हणाले. 9 लाख कृषीपंप आज आपल्याकडे उपलब्ध आहेत, मागेल त्याला सौर पंप आम्ही देणार असून 3 महिन्यात जोडणी देऊ असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राज्यात वसुलीबाजांना थारा दिला नाही तर राज्याच्या प्रगतीचा वेग दुप्पट होईल. अशा वसुलीबाजांवर आता कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं. राज्यात 16,000 मेगावॅट सौर ऊर्जा निर्मितीचे प्रकल्प सुरू केले आहेत. आतापर्यंत 667 मेगावॅट वीज कार्यान्वित झाली. 2026 पर्यंत 16,000 मेगावॅट वीज कार्यान्वित करण्याचा प्रयत्न करणार आहे. थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असून 1 जुलै 2022 पासून सुमारे 3.5 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक राज्यात आली आहे. त्यामुळे 2,13,267 इतकी रोजगार निर्मिती होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. भाजपा युती सरकारच्या काळात दलितांवर सातत्यानं अत्याचार होत असून त्यांना न्याय मिळत नाही अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. विधानसभेत परभणी आणि बीड जिल्ह्यातल्या घटनांवरच्या चर्चेत ते बोलत होते. परभणीत पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन करून निरपराध लोकांवर लाठीचार्ज केला, त्यांना लाठीचार्जचे आदेश कोणी दिले? सोमनाथ सूर्यवंशी हा पोलीस लाठीचार्जचा व्हिडिओ शूट करत असताना पोलिसांनी त्याला अटक केली आणि पोलीस कोठडीत बेदम मारहाण केली, त्यात त्याचा मृत्यू झाला. पण सरकारनं अद्याप एकाही पोलिसावर कारवाई का केली नाही असा प्रश्न पटोले यांनी केला. विधान परिषदेचे सभापती म्हणून राम शिंदे यांची निवड झाल्याचं उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी आज जाहीर केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे तसंच विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिंदे यांना सभापतींच्या खुर्चीवर आसनस्थ केलं. शिंदे यांची सभागृहानं एकमतानं निवड केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व सदस्यांचे आभार मानले. महाराष्ट्राला सर्व आखाड्यांवर पहिल्या क्रमांकाचं राज्य करतानाच विकसित भारताला विकसित महाराष्ट्राची भक्कम जोड द्यायची आहे असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधान परिषदेत केलं. राज्यपालांच्या अभिभाषणावरच्या चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. गेल्या 2.5 वर्षात राज्याच्या कायापालटाला सुरुवात झाली असून आता आमचं एकत्रित मिशन महाराष्ट्र समृद्ध करण्याचं आहे. त्यासाठी आम्ही तिप्पट वेगानं महाराष्ट्राला विकास मार्गावर नेऊ. महाराष्ट्र आता थांबणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली. एकाही पात्र लाडक्या बहिणीच्या खात्यात जाणारे पैसे बंद होणार नाहीत असा शब्द त्यांनी सर्व महिलांना दिला. यावेळी त्यांनी राज्याच्या आणि विदर्भाच्या विकासाकरता केलेल्या कामांचा आढावा घेतला. सध्या राज्यात 10 लाख कोटी रुपयांची पायाभूत सुविधांची कामं सुरू आहेत. राज्याच्या एका भागातून दुसऱ्या भागात जाण्यासाठी 7 ते 8 तासांपेक्षा जास्त वेळ लागता कामा नये असं आमचं नियोजन असल्याचं त्यांनी सांगितलं. भाजपाच्या सुमारे 50 कार्यकर्त्यांनी आज मुंबईत काँग्रेस कार्यालयावर हल्ला केला असा आरोप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी केला. हल्लेखोरांनी खुर्च्या फेकल्या, पोस्टर्स फाडली तसंच कार्यालयात मोडतोड केली. त्यांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रतिकार केला असं त्यांनी म्हटलं आहे. काँग्रेस याबाबत कायदेशीर कारवाई करणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी लक्ष घालून ताबडतोब कठोर कारवाई करावी अशी मागणी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
आम्ही आपल्या शांततेच्या मार्गानं हे आंदोलन करत असताना त्याला प्रत्युत्तर म्हणून काँग्रेसच्या विरोधकांच्या कार्यालयावर दगडफेक होत असेल, खुर्च्या तोडले जात असतील आणि कोणाचा जीव घेण्याचा प्रयत्न होत असेल तरी किती गंभीर आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीत वायव्य मुंबई मतदारसंघातले शिवसेना नेते रवींद्र वायकर यांच्या खासदारकीला दिलेलं आव्हान मुंबई उच्च न्यायालयानं आज फेटाळून लावलं. मतमोजणीच्या वेळी तथाकथित वादग्रस्त मतं वायकऱ्यांना कशी मिळाली हे सिद्ध करायला प्रतिस्पर्धी उमेदवार अमोल कीर्तीकर अपयशी ठरले आहेत, त्यामुळे कीर्तीकर यांच्या याचिकेवर सुनावणी घेता येणार नाही असं स्पष्ट करत न्यायालयानं ही याचिका फेटाळली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्रं www.newsonair.gov.in या आमच्या संकेतस्थळावर आपण ऐकू शकता. केंद्र सरकारनं कांदा निर्यातीवर लावलेलं 20% शुल्क तातडीनं रद्द करण्याची मागणी मुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय व्यापार आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांना पत्र लिहून केली आहे. नाशिकसह जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना त्यांचा लाल कांदा श्रीलंकेसह परदेशात निर्यात करता यावा, तसंच कांद्याला खर्चावर आधारित चांगला दर मिळावा यासाठी कांद्यावरचं 20% निर्यात शुल्क रद्द करणं आवश्यक असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या पत्रात म्हटलं आहे. कांद्यावरचं निर्यात शुल्क रद्द करण्यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस करण्याची मागणी आमदार दादा भुसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. निर्यात शुल्कामुळे कांद्याला अपेक्षित दर मिळत नसून शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे, त्यामुळे केंद्र सरकारकडे शिफारस करून कांद्यावरचं निर्यात शुल्क रद्द करून कांदा उत्पादकांना दिलासा द्यावा असं त्यांनी म्हटलं आहे. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हनं केलेल्या दरकपातीचा परिणाम आज भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज 964 अंकांची घसरण झाली आणि तो 79,218 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 247 अंकांची घसरण नोंदवत 23,951 अंकांवर बंद झाला. फेडरल रिझर्व्हनं व्याजदरांबाबत घेतलेल्या कठोर भूमिकेमुळे जागतिक पातळीवरच्या विक्रीचा परिणाम भारतीय बाजारपेठांवर झाला. विशेषतः बँकिंग आणि रिअल इस्टेट यासारख्या क्षेत्रांना याचा मोठा फटका बसला आहे. तत्पूर्वी आंतरराष्ट्रीय व्यापारातली मंदी आणि वाढती व्यापारी तूट यांचा फटका भारतीय शेअर बाजाराला बसत होता, त्यामुळे एखादा अपवाद वगळता गेले 5 ते 6 दिवस भारतीय शेअर बाजारांमध्ये घसरण कायम राहिली. आकाशवाणीच्या वतीनं प्रमुख भारतीय भाषांमधल्या कवितांचं कविसंमेलन आज नवी मुंबईत वाशी इथं होत आहे. मुंबई विद्यापीठाच्या हिंदी विभागाचे वरिष्ठ प्राध्यापक करुणाशंकर उपाध्याय सर्वभाषा कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी होते. देशात भौगोलिक सांस्कृतिक विविधता असतानाही सर्वांना एका सूत्रात बांधण्यासाठी कविता महत्वाची ठरते असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. आकाशवाणीच्या वतीनं मुंबईत पहिल्यांदाच हे संमेलन होत असून देशभरातले 23 कवी आणि अनुवादक यात सहभागी झाले आहेत. आकाशवाणीच्या देशभरातल्या केंद्रांवरून स्थानिक भाषांमध्ये 25 जानेवारी रोजी या कवितांचं प्रसारण होणार आहे. उरण इथं काल झालेल्या बोट अपघाताचा तपास करण्यासाठी भारतीय नौदलानं विशेष चौकशी समितीची स्थापना केली आहे. गेटवे ऑफ इंडियावरून काल एलिफंटाला निघालेल्या बोटीला उरण इथं अपघात झाला आणि त्यात 13 जण मृत्यूमुखी पडले. हवामान. संपूर्ण राज्यात काही ठिकाणी किमान तापमानात किंचित घट झाली आहे. सर्वात कमी किमान तापमान अहिल्यानगर इथं 7.5 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. येत्या 2 दिवसात राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहील असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे. महिला क्रिकेटमध्ये भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातला 3रा T20 सामना आज नवी मुंबई DY पाटील स्टेडियमवर होत आहे. वेस्ट इंडिजनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यातल्या नागरिकांना दिलेली आश्वासनं पूर्ण करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. वायव्य मुंबई मतदारसंघातले खासदार रवींद्र वायकर यांच्या निवडीला आव्हान देण्याची याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली. कांदा निर्यातीवरचं शुल्क रद्द करण्याची राज्य सरकारची केंद्राकडे मागणी. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हनं केलेल्या व्याजदर कपातीमुळे देशातल्या शेअर बाजारात मोठी घसरण आणि आकाशवाणीतर्फे नवी मुंबईत प्रमुख भारतीय भाषांमधल्या कवितांचं संमेलन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.